आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या 4 प्रमुख शहरांमध्ये हॉटेल आणि इतर व्यवसायांसाठी वापरल्या जाणाऱ्या LPG सिलेंडरच्या दरांमध्ये 42 रुपयांपासून ते 53 रुपये 50 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. दिल्लीमध्ये व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात 42 रुपयांची वाढ झाली असून आता या गॅसची किंमत 3,113 रुपये 50 पैसे, मुंबईत 43 रुपये 50 पैशांनी वाढ झाली असून सिलेंडरची किंमत 3,067 रुपये 50 पैसे, कोलकात्यामध्ये 53 रुपये 50 पैसे रुपयांची वाढ झाली असून गॅसची किंमत 3,255 रुपये 50 पैसे, तर चेन्नईमध्ये 42 रुपयांची वाढ होऊन गॅसची किंमत 3,283 रुपये झाली आहे. त्याबरोबरच 5 किलोग्रामच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनाने आजपासून पेट्रोल, डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरील विंड फॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1 रुपया 50 पैसे प्रतिलिटर, तर डिझेल 13 रुपये 50 पैसे प्रतिलिटर आणि ATF वरचा कर 9 रुपये 50 पैसे प्रतिलिटर केला आहे. भारत आणि ओमान यांच्यातल्या व्यापक आर्थिक भागीदारी करार आजपासून अंमलात आला. या करारामुळे भारतीय वस्तू आणि सेवांना ओमानच्या बाजारात संधी उपलब्ध होईल, तसंच दोन्ही देशातले आर्थिक संबंध दृढ होतील असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे. या करारामुळे निर्यातीला चालना मिळेल, गुंतवणूक आकर्षित होईल, तसंच रोजगाराला चालना मिळेल. त्यामुळे याचा फायदा शेतकरी, सूक्ष्म आणि लघु उद्योग, विद्यार्थी, महिला, कारागीर यांना होणार आहे असं गोयल यांनी सांगितलं. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तामिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे या महिन्यात निवृत्त होत आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी 2 जूनला होईल, तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपाने आज 10 उमेदवारांची नावं जाहीर केली. महाविकास आघाडीचं जागा वाटपही ठरलं असून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. काँग्रेस नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी, हिंगोली या मतदारसंघांसाठी उमेदवार दिले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवेल. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवाकर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,94,000 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा करांचं संकलन 1,88,000 कोटी रुपये झालं होतं. मे 2026 मध्ये समग्र वस्तू आणि सेवा कर संकलन 37,397 कोटी रुपये, तर राज्यांच्या GST संकलन 45,143 कोटी रुपये झालं. एकात्मिक जीएसटीचा महसूल 51,990 कोटी रुपयांवर पोचला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. आयआयटी दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरोशी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना jeeadv.ac.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंतिम संस्कार केले जातील. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनीसारखी भावगीतं, गवळण, विरहगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहुना आए बालमा, ठहरिये होश में आलू, ना तुम हमें जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली असून अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. सुमन कल्याणपूर यांचा मधुर आवाज आणि आर्त गायनाने सांस्कृतिक जग समृद्ध केलं असं त्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या निधनाने संगीत जगतातील पवित्र देवारा रिकामा झाला आहे अशीच सर्वांची भावना असल्याचं राज्यपालांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.